नेहम्या अध्याय 5, तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जण म्हणू लागले, मुले व मुलींसहित आम्ही बरेच जण आहोत, आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हाला धान्य तर मिळालेच पाहिजे. काही जण म्हणत होते, दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत. काही असे सुद्धा म्हणत, आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरील राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत. आमच्या बांधवांचे व आमचे रक्तमास एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखी आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हाला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असह्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहे. जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला. मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, तुम्ही आपल्या बंधूंकडून व्याज घेत आहात. मग मी सर्व लोकास सभेमध्ये एकत्र बोलावले आणि त्यांना मी म्हणालो, आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते, त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहात. ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. मी असेही म्हणालो, तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही? तसेच मी माझे सेवक, माझे भाऊ त्यास पैसे आणि धान्य उधार देत आहोत, पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा. मग ते म्हणाले, त्यांच्याकडून घेतलेले सर्व काही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू. मग मी याचकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली. मग मी आपला पदर झटकून म्हणालो, आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल. ते सर्व म्हणाले, आमेन. मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले. शिवाय यहुद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशस्त्र राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहुदाचा 12 वर्षे अधिकारी होतो, पण माझ्या आधी सत्तेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादीत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी प्रत्येकी 40 शेकेल रुपये घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत, पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते. मी सुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आले. माझ्या मेजावर यहुदी आणि अधिकारी यांच्यातली 150 माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत. आता प्रत्येक दिवशी 1 बैल, 6 निवडक मेंढे आणि पक्षीही तयार करीत असत व प्रत्येक 10 दिवसांनी सर्व प्रकारचे द्राक्षारस मुबलक प्रमाणात आणत. आणि तरीही मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही. कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता. हे माझ्या देवा, मी जे या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.